दुसरे राजे अध्याय 5। नामान हा अरामाच्या राजाचा सेनापती होता। तो राजासाठी फार महत्वाचा मनुष्य होता, कारण त्याच्या मार्फतच परमेश्वर अरामाच्या राजाला विजय मिळवून देत असे। नामान चांगला शूरवीर होता खरा, पण त्यास कोड होते। अरामी सैन्याच्या बऱ्याच फौजा इस्रायलमध्ये लढाईवर गेल्या होत्या। तेथून त्या सैनिकांनी बरेच लोक गुलाम म्हणून धरून आणले होते। एकदा त्यांनी इस्रायलामधून एक लहान मुलगीही आणली। ती पुढे नामानाच्या पत्नीची दासी झाली। ती आपल्या धनिनीला म्हणाली, आपल्या मालकांनी शोमरोनातील संदेश त्याला भेटावे, तो त्यांचे कोड बरे करेल। कोणीतरी आपल्या धन्याला सांगितले की ती इस्रायली मुलगी असे म्हणते। त्यावर अरामाचा राजा म्हणाला, आत्ताच जा, इस्रायलाच्या राजासाठी मी पत्र देतो। तेव्हा नामान इस्रायलाला निघाला। आपल्या बरोबर त्याने 10 किक्कार चांदी, सोन्याची 6,000 नाणी आणि 10 पोशाखाचे जोड घेतले। आपल्या राजाकडून त्याने इस्रायलाच्या राजासाठी पत्रही घेतले। त्यामध्ये लिहिले होते की, माझ्या सेवेतील नामान याला तुमच्याकडे पाठवत आहे, त्याचे कोड बरे करावे। इस्रायलच्या राजाने हे पत्र वाचले तेव्हा त्याने आपले कपडे फाडले। तो म्हणाला, मी देव आहे काय? जीवन आणि मृत्यू यावर माझी सत्ता नाही। त्याने कोड असलेल्या मनुष्यास उपचारासाठी माझ्याकडे का बरे पाठवावे? हा माझ्याशी भांडण करण्याचे कारण काढत आहे। राजाने कपडे फाडले हे देवाचा मनुष्य अलिशा याने ऐकले। त्याने मग राजाला निरोप पाठवला, तू आपले कपडे का फाडलेस? त्यास माझ्याकडे येऊ दे, म्हणजे इस्रायलामध्ये संदेष्टा असल्याचे त्यास कळेल। तेव्हा नामान आपले रथ घोडे यासह अलिशाच्या घराच्या दाराबाहेर जाऊन उभा राहिला। अलिशाने निरोप पाठवला, तू जाऊन यार्देनेत 7 वेळा स्नान कर, म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन तू शुद्ध होशील। नामान हे ऐकून खूप रागावला आणि निघून गेला। तो म्हणाला, पहा, मला वाटले तो बाहेर येईल, उभा राहून आपला देव परमेश्वर याचे नाव घेऊन आपला हात माझ्या अंगावरून फिरवून माझे कोड बरे करील। अबाना आणि परपर या दिमिष्कातील नद्या इस्रायलामधील नद्यांपेक्षा निश्चितच चांगल्या आहेत, मग त्यामध्ये स्नान करून मी शुद्ध होणार नाही काय? एवढे बोलून संतापाने नामान तोंड फिरवून निघून गेला। मग नामानाचे सेवक त्याच्याकडे येऊन त्यास म्हणाले, माझ्या पित्या, संदेष्टाने तुम्हास एखादी अवघड गोष्ट करायला सांगितली असती तर तुम्ही ती केली असती नाही का? स्नान करून शुद्ध हो, एवढेच त्याने आपल्याला सांगितले, ते आपण का करू नये? तेव्हा त्याने देवाच्या मनुष्याच्या सूचनेप्रमाणे यार्देन नदीत 7 वेळा बुडी मारली। तेव्हा त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे होऊन तो शुद्ध झाला। नामान व त्याच्याबरोबरचे लोक देवाच्या मनुष्याकडे परत जाऊन त्याच्यासमोर उभे राहिले। तो म्हणाला, पहा, सर्व पृथ्वीवर इस्रायलाबाहेर देव नाही हे आता मला कळाले आहे, माझ्याकडून कृपया ही भेट घ्यावी। पण अलिशाने त्यांना उत्तर दिले, ज्याच्या पुढे मी उभा राहतो त्या परमेश्वराच्या जीविताची शपथ घेऊन सांगतो, मी काहीही घेणार नाही। त्याने अलिशाला पुष्कळ आग्रह केला पण त्याने नकार दिला। तेव्हा नामान म्हणाला, माझ्यासाठी एवढे करावे, माझ्या 2 खेचरावर लादून नेता येतील इतकी माती नेण्याची मला मुभा द्यावी, म्हणजे मी यापुढे परमेश्वराशिवाय दुसऱ्या कोणत्याही दैवतांना होमबली किंवा यज्ञ अर्पण करणार नाही। परमेश्वराने मला एकाच गोष्टींची क्षमा करावी, अरामाचा राजा माझा स्वामी रिम्मोनच्या दैवतांच्या पूजेला जातो तेव्हा मी त्यास नमन करीन, तेव्हा परमेश्वराने आपल्या दासास क्षमा करावी। तेव्हा अलिशा त्यास म्हणाला, शांतीने जा। मग नामान निघून गेला। तो थोडी वाट चालून गेल्यावर अलिशा याचा नोकर गेहजी याने विचार केला, पहा, माझ्या धन्याने या अरामी नामानाकडून भेट न स्वीकारता त्यावर दया केली, परमेश्वराच्या जीवितांची शपथ, मीच त्याच्या मागे धावत जाऊन त्याचपासून काहीतरी घेतो. मग गेहजी नामानाच्या मागे निघाला. जेव्हा नामानाने आपल्या मागून कोणाला तरी पळत येताना पाहिले तेव्हा त्यास भेटायला तो रथातून खाली उतरला व म्हणाला, हे सगळे ठीक आहे ना? गेहजी म्हणाला, हो सगळे ठीक आहे. माझ्या धन्याने मला पाठवले आहे. त्यांनी सांगितले आहे, इफ्रायमाच्या डोंगराळ प्रदेशातून संदेश त्यांचे दोन शिष्य माझ्याकडे आले आहेत. त्यांच्यासाठी एक किक्कार चांदी आणि दोन पोशाख द्या. नामानाने उत्तर दिले, मला तुला दोन किक्कार देण्यास आनंद होत आहे. नामानाने गेहजीला आग्रह करून दोन किक्कार चांदीच्या दोन थैल्या बांधून दोन पोशाखासह आपल्या दोन सेवकांच्या खांद्यावर दिल्या. डोंगराशी आल्यावर गेहजीने नोकरांकडून ते सर्व घेतले आणि त्यांना परत पाठवले. नोकर माघारी आले आणि गेहजीने हा ऐवज आपल्या घरात लपवला. गेहजी आला आणि आपले स्वामी अलिशा यांच्यासमोर उभा राहिला. अलिशाने गेहजीला विचारले, तू कोठे गेला होतास? गेहजी म्हणाला, मी कोठेच गेलो नव्हतो. अलिशा त्यास म्हणाला, नामान तुला भेटायला आपल्या रथातून उतरला तेव्हा माझे लक्ष तुझ्याकडेच होते. चांदी, कपडे, जैतुनाचे बाग, द्राक्षाचे मळे, शेरडे मेंढरे, गुरे ढोरे, दासदासी घेण्याची ही वेळ आहे काय? नामांचे कोड तुला आणि तुझ्या मुलांना सर्व काळ लागून राहील. अलिशाकडून गेहजी निघाला तेव्हा त्याची त्वचा बर्फासारखी पांढरी शुभ्र झाली होती. गेहजीला कोड उठले होते.